chinimandi.com पॉडकास्ट। देशामध्ये 76,472 नवे कोरोनाचे रुग्ण, एकूण आकडा 34 लाखांवर। भारतात कोरोनाचा फैलाव सुरूच आहे। गेल्या 24 तासांमध्ये देशात सापडलेल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 25 दिवसाचे रेकॉर्ड तोडले आहे। इथे एका दिवसात 76,472 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत, तर 1,021 लोकांचा मृत्यू झालाय। आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकड्यानुसार आतापर्यंत कोरोनाचे 34,63,972 रुग्ण समोर आले आहेत, तर 26,48,998 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत। 62,550 लोकांचा यामध्ये मृत्यू झालाय। दरम्यान कोरोना रिकव्हरी रेटमध्ये वाढ झाली आहे। हा आकडा वाढून 76% पोहोचलाय। जागतिक आरोग्य संघटनेच्या आकड्यांचा विचार केल्यास 24 तासांमध्ये 65,050 इतके नवे कोरोनाग्रस्त उपचारांती ठीक झाले आहेत। हे नवे रेकॉर्ड आहे। सरकार कोरोना कमी होणे आणि वेळेत कोरोनाची लक्षणे लक्षात यावीत यासाठी रोज होणाऱ्या टेस्टच्या संख्येत वाढ करत आहे, तसेच अनेक महत्वाची पावलेही उचलली जात आहेत। देशामध्ये संक्रमणामुळे होणाऱ्या मृत्यूदरात घट झाली आहे। हे प्रमाण आता केवळ 1.81% इतके राहिले। आकड्यानुसार देशामध्ये 7,52,424 लोकांवर उपचार सुरू आहेत, जे प्रमाण 21.72% आहे। देशामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 ऑगस्टला 20 लाखांवर गेला होता, तर 23 ऑगस्टला हा आकडा 30 लाखांवर गेला आहे।